चीनीमंडी.com पॉडकास्ट।
ऊस उत्पादन वाढवणारा हा वाण। एकीकडे ऊस थकबाकीच्या समस्येवर ऊस शेतकरी संघर्ष करत आहेत, तर दुसरीकडे ऊस उत्पादन नसल्यामुळे ते असंतुष्ट आहेत। आता ते गेल्या वर्षी VSI ने प्रसारित केलेल्या ऊसाच्या नवीन वाणाने आपलं ऊस उत्पादन आणि उत्पन्न वाढवू शकतात। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या शास्त्रज्ञांनी VSI 121 या नवीन वाणाची निर्मिती मागच्या वर्षी केली होती। ऊस आणि साखर उत्पादन, त्याचबरोबर साखर उतारा वाढीसाठी साखर कारखाने आणि शेतकऱ्यांना यांची मदत होणार आहे। डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामध्ये संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीच्या बैठकीत या वाणाला मान्यता देण्यात आली होती। VSI 121 हा वाण जलद वाढणारा असून Co 860 पेक्षा जास्ती साखर आणि ऊस उत्पादन देणारा आहे। हा वाण 13-14 महिन्यात पक्व होणार असून खोडवा पिकाचं चांगलं उत्पादन, ऊसाला तुरा न येणारा, फुटवे आणि पक्व ऊसाची संख्या जास्ती असणारा, पानांवरती कूस नसलेली आणि चोथऱ्याचं प्रमाण अधिक असल्यामुळे वाणामध्ये कडकपणा दिसून येतो। कानी तांबोरा ऊस लाल रंगाचा होणाऱ्या रोगास माध्यम प्रतिकारक्षम असल्यानं आडसाली, पूर्व हंगामी आणि सुरू या तिन्ही हंगामात या वाणाची लागवड करता येते। VSI 121 वैशिष्ट्य। Co 860 तुलनेत 18.85% जास्ती ऊस उत्पादन क्षमता। गुळ उत्पादनासाठी हा वाण अधिक फायदेशीर। सरासरी प्रति हेक्टरी 141.24 टन उत्पादन। ऊसाच्या रसातील साखरेचं प्रमाण Co 860 तुलनेत 4.24% इतके जास्ती। पानांवरती कूस नसल्यानं जनावरांच्या चाऱ्यासाठी चांगला उपयोग होऊ शकतो। खोडवा ऊस उत्पादकता सरासरी प्रति हेक्टरी 121.12 टन आणि Co 860 तुलनेत साखर उत्पादन 21.5% आणि खोडवा उत्पादन 15.42% अधिक।